नमस्कार मित्रांनो, छिंदवाडा मोबाईल नाही करता, मी योगेश आणि आमचा आजचा विषय आहे एक राष्ट्र एक निवडणूक. एक राष्ट्र एक निवडणूक या निर्णयावर पुढे जाण्यासाठी घटना दुरुस्ती अति आवश्यक आहे. त्यासाठी दोन तृतीयांची राज्याची सहमती आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात तृतीय बहुमतेची पारित करणे असे प्रतिक्रिया आहे. त्यातून पुढे गेल्यावर ही कल्पना पूर्ण होईल. हा विषय व्यापक चर्चेचा विषय आहे, जेणेकरून सर्व सार्वत्रिक निवडणूक अवघे काही महिने शिल्लक असल्यास अशा चर्चा होऊ लागते. आज आमच्यासोबत ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर दिलेले आहे. सर, मोबाईल वाणी करता समय दिला त्याच्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत आहे सर मोबाईल वाणीवर.
खूप खूप धन्यवाद सर।
सर, हाल ही मध्ये जो मुद्दा देशामध्ये चालू आहे की एक राष्ट्र एक इलेक्शन, सर देशातील जो वन नेशन वन इलेक्शन अलीकडचा मुद्दा आपण कसे पाहतात सर?
विषय असा आहे की हा एक लंबी प्रोसिजर आहे आणि त्यासाठी अमेंडमेंट सुद्धा होणं आवश्यक आहे. एक प्रोग्राम बनायला पाहिजे, त्यामध्ये जे विपक्षाच्या पार्ट्या आहे त्यांना सोबत घेऊन एक विस्तृत चर्चा व्हायला पाहिजे. कारण की हा संपूर्ण देशाचा प्रश्न आहे, 140 करोड जनतेचा प्रश्न आहे, लोकांच्या हिताचा प्रश्न आहे. तर यांनी एक तर्फी निर्णय न घेता सर्व विपक्षांना विश्वासात घेऊन हा निर्णय घ्यायला पाहिजे. ते ठीक आहे की ठीक नाही आहे ते त्या चर्चेतून निघेल. आणि आताच तुम्हाला हे इलेक्शनच्या वेळी का बरं ह्या गोष्टी लक्षात आल्या? आता 9-9.5 वर्ष झाले आहे मोदी सरकार सत्तेमध्ये आहे, मोदी आपले पंतप्रधान आहे. त्यांना जर असं वाटत होतं पूर्वीपासून की वन नेशन वन इलेक्शन व्हायला पाहिजे, तर त्यांनी हे बरेच पूर्वी याची प्रोसेस सुरू करायला पाहिजे होती ऐन इलेक्शनच्या वेळी. आणि एवढे गंभीर मुद्दे आपल्या देशामध्ये ज्वलंत मुद्दे सुरू असताना हा एक नवीन विषय, म्हणजे मला असं वाटतं की हे जनतेची दिशाभूल करण्याचा हा पूर्ण प्रयत्न आहे. ह्या सत्ताधारी लोकांना कळून राहिलं नाही की आता काय करायचं काय नाही करायचं. इलेक्शन जवळ आले आणि बीजेपी पक्षाला फक्त इलेक्शन जिंकायचे आहे हे त्यांच्या लक्षात राहते, बाकी मग जनतेचं काही होऊन जाय. पण हा एक जनतेशी निगडीत मुद्दा आहे. तुम्ही 5 वर्षातून एकदा घ्या, वन नेशन वन इलेक्शन ठेवा किंवा दोनदा घ्या, पण एक यावर सविस्तर चर्चा व्हायला पाहिजे. हे घाई गडबडीचा विषय नाही आहे आणि कुठलंही कारण नसताना तुम्ही 5 दिवसाचा सत्र बोलवलं आहे, तर त्या मागची सुद्धा भूमिका स्पष्ट व्हायला पाहिजे असं मला वाटतं.
तर हालियामध्ये महाराष्ट्र शासनात सरकारमध्ये सर पक्ष असो या विपक्ष असो या अजून सत्तारूढ सत्ता असो, त्याच्यामध्ये जो राजनीतिक घोटाळा जो होऊन राहिला आहे सर, तर आज ह्या परिप्रेक्ष्यामध्ये सर एक राष्ट्र एक निवडणूक ही कशी पाहत असत?
एक राष्ट्र एक निवडणूक हे ठीकच आहे, पण काय आहे आपल्या जनतेला आता नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा संविधान लिहिलं होतं तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की हे जर सत्तेत घटनेला धरून चालणारे लोक नसले तर ह्या संविधानाला काही अर्थ नाही. तर आज तेच होऊन राहिलं, सत्तेचा घटनेचा दुरुपयोग होऊन राहिलाय, ज्यामध्ये जनतेचा हित न साधता हे स्वतःचा हित साधून राहिले. आणि काही कॉर्पोरेट जगतामध्ये जे 2-3 व्यक्ती आहेत त्यांच्या हिता संबंधित हे काम करून राहिले, हे चित्र सर्व डोळ्यासमोर आहे. तर आणि हे बघा, वन नेशन वन इलेक्शन यासाठी बरंच काही, मग त्यामध्ये पॅरामिलिटरी फोर्सेस आहे किंवा सुरक्षा बल आहे याची सुद्धा आपल्याकडे तेवढी मुबलक व्यवस्था आहे का? आपण एकाच वेळी ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो का? आणि महत्वाचं फॅक्टर ईव्हीएम मशीन, आता सध्या आपल्या देशामध्ये ईव्हीएम मशीनने पूर्ण निवडणुका होऊन राहिल्या, तर एवढ्या ईव्हीएम मशीन आपल्याकडे उपलब्ध आहे का? हा एक मोठा विषय आहे. तर त्यासाठी सरकारने, आणि बघा आता भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर आहे, आता काही दिवसापूर्वी एका सभेमध्ये मोदीजींनी म्हटलं होतं की बाबा हे सगळेच विपक्षाच्या ज्या पार्ट्या आहेत त्या सगळ्या भ्रष्ट आहे, आणि त्यांनी एका पार्टीचं नाव सुद्धा घेतलं राष्ट्रवादी काँग्रेस, त्यामध्ये अजित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला की त्यांच्यावर 70,000 कोटीचा तो घोटाळा आहे. तर आणि तुम्ही बघा सत्तेसाठी 3-4 दिवसानंतरच त्यांना तुम्ही आपल्या सरकारमध्ये सामील केलं. तर हे काय आहे, एकीकडे तुम्ही भ्रष्टाचार विरोधी बोलता, ईडी सीडी विपक्षांच्या मागे लावता, आणि दुसरीकडे त्याच लोकांना तुम्ही आपल्या पक्षामध्ये सामील करता. म्हणजे तुमचं पक्ष म्हणजे हा का वॉशिंग मशीन आहे का की इकडून घाणेरडा टाकला आणि स्वच्छ धुऊन निघाला. तर हे साफ चुकीचं आहे, आणि लोकांचा जो मोदींवर 9 वर्षापूर्वी विश्वास होता तो आता बऱ्याच प्रमाणामध्ये उडलेला आहे. कारण की बघा सत्तेत याच्यापूर्वी 2014 पूर्वी यांनी काय म्हटलं होतं, 15 लाख सर्वांच्या खात्यामध्ये येईल. आम्हाला थोडी माहित होतं की तेव्हा हा जुमला आहे, आम्हाला थोडी माहित होतं की पंतप्रधान एवढा खोटारडा आहे. आम्हाला हे सगळ्या गोष्टी नव्हत्या माहीत की हा गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या लालसेमुळे एवढे खोटे वादे आणि एवढं खोटं बोलू शकतो, एवढे जुमलेबाजी करू शकतो, हा आमच्या कोणाचा विश्वासच नव्हता. मी सुद्धा 2014 मध्ये मोदींजींना व्होट दिला, कारण की अच्छे दिन आने वाले आहे हे सगळे असे नारे होते की असं वाटलं की नाही की जेव्हा मोदी साहेब येईल सत्तेवर एकदम पूर्ण देशामध्ये रामराज्य येईल. आणि सर्वांचे जेव्हा यांनी पंतप्रधानांचे हे पंतप्रधान होतील तर आपला दरवाजा उघडला घरचा तर अच्छे दिन आतमध्ये येतील. पण आपण 9-10 वर्ष होऊन राहिले, आपण पाहून राहिलो की अच्छे दिनच्या व्यतिरिक्त अच्छे दिन तर आले नाही, पण एवढे वाईट दिवस येऊन गेले लोकांचे की त्यांचं जगणं सुद्धा आता मुश्किल झालेलं आहे. तर मी म्हणेल की मोदीजींनी एवढ्या ते साफ पाक गोष्टी करतात तर त्यांनी आपल्या पक्षामध्ये साफ पाक लोकांना ठेवलं पाहिजे, भ्रष्टाचारी लोकांना एकदम काढून टाकलं पाहिजे, आणि भ्रष्टाचारी लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम केलेलं पाहिजे. पण हे त्यांच्यावर कारवाई न करता आपल्या पक्षामध्ये त्यांना घेऊन येऊन राहिले हे साफ चुकीचं आहे, आणि ह्या देशाची जनता यांना येणाऱ्या निवडणुकीत याची अद्दल घडवत अशा राहणार नाही, कारण की आता जनतेच्या डोक्यावरून पाणी वाहून राहिलेलं आहे.
सर का पाहता की राष्ट्रांच्या जो राष्ट्रहितांच्या दृष्टिकोनाने सर सकारात्मक पहलू ह्या निवडणूक येऊन राहिली आहे की एक राष्ट्र एक नेशन, तर हे राष्ट्रहितासाठी किती सकारात्मक पाहता सर?
आता सध्या हे बघायला पाहिजे, एक चर्चेतून हे निघायला पाहिजे की हे सध्या शक्य आहे का. आपण आता एवढे संकट आहे देशावर, एक मणिपूरचा जो मुद्दा आहे त्या तिथे 2 समुदायामध्ये रोजच तिथं वैमनस्य तुम्हाला दिसून येतील, मार काट एवढे खून झाल्या, तिथे महिलांवर अत्याचार होऊन राहिले, हा एक गंभीर विषय आहे. दुसरा चीनचा विषय आहे तो आपल्या भागामध्ये येऊन राहिला. तर हे मुद्दे आहे ते याला पूर्वी हाताळायला पाहिजे. हा आपला देश आहे, इथे तुम्ही कधीही 1 नेशन 1 इलेक्शन करू शकता, हे जनता तुमची आहे, 140 करोड जनता तुमची आहे, हा सगळा देश तुमचा आहे, हे राज्य तुमचे आहे, हे कुठेच जाणार नाही. पण ज्या आता गंभीर समस्या आहे त्याकडे मोदीजींनी लक्ष घालायला पाहिजे, ते सुरळीत करायला पाहिजे, आणि हा तर विषय कुठे जाणार नाही. विपक्षांना सोबत घेऊन मोदीजींचं हे बघितलं असेल तुम्ही की ते एकतर्फी निर्णय घेतात, हे चुकीचं आहे. लोकशाहीसाठी लोकतंत्रासाठी हे फार घातक आहे, आणि याचे परिणाम देशाच्या जनतेसाठी ठीक राहणार नाही. म्हणून मोदीजींनी आता तरी त्यांनी आपल्या स्वभावामध्ये बदल करायला पाहिजे, सगळ्याचं समजून घ्यायला पाहिजे. एकतर्फी निर्णय म्हणजे हे डिक्टेटरशिप झालं, डिक्टेटरशिप इथे चालणार नाही, तानाशाही चालणार नाही. हा आपला लोकतांत्रिक देश आहे, सर्वांच्या सहमतीने इथे निर्णय घेतला जाते. तर आणि जनतेचा यामध्ये सहभाग यांनी ठेवायला पाहिजे की बाबा त्यांना पण आपण जनतेचे प्रश्न आहेत हे जनतेला विचारूनच निर्णय घ्यायला पाहिजे, ना की त्यांच्यावर कुठले निर्णय लादायचे. हे मोदीजींनी आता तरी आता 6-8 महिने त्यांच्या जो राहिलेला आहे तर आपलं डोकं जागे ठेवून चांगला विचार त्यांनी करायला पाहिजे.
सर का पाहता की इतक्या मोठ्या कोरोना काळामध्ये ज्या प्रकारची महागाई होती आणि चाहे गॅस सिलेंडर असो या रोजगार तर पुरे ठप होते, त्यावेळेला ना काही गॅस सिलेंडर मध्ये सबसिडी दिली, पण आता वर्तमान मध्ये सर 200 रुपये कमी केले आहे, सर हे कसे पाहतात? सर
नाही, 200 रुपये तुम्ही कधी कमी केले? 9 वर्ष झाल्यानंतर 9 वर्षात तुम्ही फार लुटून टाकलं. 450 रुपयाचा सिलेंडर तुम्ही 1150 चा केला, तुम्ही जवळपास 700 रुपये एका सिलेंडर वर वाढवले आणि तुम्ही 200 रुपये कमी करून राहिले, या मागचं काय लॉजिक आहे? म्हणजे हे तुम्ही हे हुशारी कोणाला दाखवून राहिले? तर हे चुकीचं आहे, हे धोका आहे, हा जनतेसोबत धोका आहे. आणि प्रत्येक गोष्टीत महागाई पहा, आज टमाटर जे आहे 250-300 वर चालले गेले होते, आता हळूहळू भाव कमी होऊन राहिले, पण कुठल्याही प्रकारचं यांचं नियंत्रण नाही. तर ह्या खाद्य सामग्रीवर हा लोकांच्या एकदम जीवन मरणाचा प्रश्न आहे, तर त्यामध्ये काहीतरी असे त्यांनी कायदे लावायला कायदे करायला पाहिजे. एक प्रत्येक गोष्टीवर MSP लावायला पाहिजे, त्यामुळे लोकांना तिथे सुरक्षितता जाणवेल. ते कधी पण एक रेट म्हणजे तुम्ही 25 रुपयाची वस्तू एकदम 200-300 वर येऊन राहिले, लोकांना काही त्यांचा बजेट बिघडून जातो ना. आता पहा तुम्ही सिलेंडर 450 तुम्ही 1150 केला, नंतर आता 200 रुपये कमी गेले. पेट्रोल 67 रुपयाचं तुम्ही 110 वर घेऊन गेले, डिझेल 60 रुपयाचं तुम्ही 100 वर घेऊन गेले, तर हे काय आहे? तर यासाठी इलेक्शन वेळोवेळी होणे हे गरजेचं आहे. म्हणजे काय करतात, जर 1 नेशन 1 इलेक्शन झालं तर हे इलेक्शन झाल्याबरोबर किमती अशा झपाट्याने वाढवून टाकतील आणि 4 वर्षानंतर ते किमती कमी करतील, जसं आता त्यांनी मोदीजींनी केलं, 150 सिलेंडर आता 200 रुपये त्यामध्ये कमी केले. ते हे फार चुकीचं आहे, लोकांचा बजेट बिघडलेला आहे. इकडे अन्नधान्य महाग, तिकडे सिलेंडर महाग. सिलेंडर घेणार कसा, अन्नधान्य शिजवणार कसा, त्याची आवक कमी झालेली आहे. कोरोना काळामध्ये करोडो रोजगार कमी झालेले आहे. मोदीजींनी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा म्हटलं होतं की त्यांनी आम्ही सत्तेवर आल्याबरोबर 2 करोड रोजगार प्रत्येक वर्षाला तुम्हाला मिळेल. इथे कोरोना काळामध्ये करोडो बेरोजगार झालेले आहेत, त्यांच्या हाताला कामच नाही आहे, तर ते जगणार कसे? हा मोठा प्रश्न त्यांच्या समोर आलेला आहे. म्हणून मोदीजींना 81 करोड लोकांना मोफत धान्य वाटावं लागत आहे, कारण की त्यांची कॅपॅसिटी नाही आहे. जर त्याची पर्चेसिंग कॅपॅसिटी राहिली, त्याच्या हाताला काम राहिलं, त्यांना कशाची गरज मागण्याची? हे भिकारीपणाचे लक्षण आहे. म्हणजे मोदीजींनी ह्या देशाला भिकारी बनवलं आहे, तुम्ही लक्षात घ्या. एकीकडे तुम्ही महाशक्ती आणि असे मोठ्या मोठ्या तुम्ही थापा मारता, विदेशामध्ये जाऊन इथली भडाईकी करता. आता तुम्ही बघा, मागे ट्रम्प आल्यावर गुजरातला, तर त्यांनी त्या गरीब लोकांना झाकण्याचं काम केलं, तिथे पडदे लावले, तिथे टीना ठोकल्या, तिथे वॉल तुम्ही केला. म्हणजे एकीकडे तुम्ही संविधान आम्ही चालून राहिलो असं सांगता, आणि संविधानामध्ये काय सांगितलेलं आहे? समता, बंधुता, समानता, न्याय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मानून राहिले का? सगळ्या गोष्टी तुम्ही अंमलमध्ये आणून राहिले का? सगळ्या गोष्टी नाही. तर हे एकदम ठीक नाही आहे.
तर का पाहता एक राष्ट्र एक निवडणूक मध्ये सर विधानसभा आणि जो लोकसभा आहे त्याची निवडणूक कशी कोण्या पद्धतीने आणि चाहे निर्वाचन आयोगची जो कार्य आहे त्याची सर जमीन स्तरावर कार्य करायची शक्ती आणि जे पॅरामिलिटरी फोर्सेस आहे त्याला एक सकारात्मक माहोल मध्ये कार्य करायची एकाच समयावर पुऱ्या देशात, तर ही पद्धती येणार आहे या आता चर्चेमध्ये आहे, याला कसे पाहता सर?
हा हे एक यासाठी एक लंबी चर्चा घ्यावं लागेल. त्यांना एक कमिटी बनवून पक्ष विपक्ष सर्व लोक आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे संस्थांचे ह्या लोकांना असं एकत्रित करून, जे बुद्धिजीवी आहेत तर त्यांना एकत्रित करून यावर चर्चा व्हायला पाहिजे. पण आता सध्याची स्थिती अशी आहे की मोदी सरकार प्रचंड कन्फ्यूज आहे. त्यांना ते गाणं आहे ना, क्या करे क्या न करे, ये कैसी मुश्किल है, कोई तो बताए इसका हल ओ मेरे भाई। तर यांच्याजवळ हल काही दिसून नाही राहिला, म्हणून हे काहीतरी यांनी एक नवीन इथे आणलेलं आहे। हे ह्याच गोष्टी वन नेशन वन इलेक्शन, हे इलेक्शन झाल्यावर सुद्धा तुम्ही करू शकले असते, पण एन इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही त्याला सामोर आणलं आणि बाकीचे मुद्दे डायव्हर्ट करण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे, हे तुमची नियत इथे साफ लोकांना दिसून राहिली आहे। सर्वात प्रथम यांनी बेरोजगारी जी आहे प्रचंड प्रमाणामध्ये, इथे युवा भटकून राहिलेला आहे, तर त्यांना रोजगार देण्याचं काम केलेलं पाहिजे, महागाईवर नियंत्रण आणण्याचं काम केलं पाहिजे, ह्या बऱ्याच गोष्टी आहे। इथे पाणी बिजली सडक ह्या सगळ्या सुविधा आहे, यावर काम केलेलं पाहिजे। तर आज पहा तुम्ही हे नॅशनल हायवे ब्रिज वगैरे हे तुम्ही करून राहिले, पण ग्रामीण भागामध्ये जाऊन पहा तुम्ही, तिथे सडकीची कनेक्टिव्हिटी आहेच नाही। लोकांना आता सुद्धा तिथे खडतड भागात किंवा इकडून तिकडून हे सगळं त्यांचं हे करावं लागते, नदी क्रॉस करावं लागते, झाडाला नदीवर टाकून त्यावरून चालताना लोक तुम्हाला दिसेल। तर हे काय आहे, गावाला मजबूत करा, देश म्हणजे गाव, गाव मजबूत झालं तर देश आपोआप मजबूत होईल। म्हणून जे गांधीजींनी म्हटलं होतं की ग्राम व्यवस्था आपली इथे सुदृढ करा पहिले, त्यानंतर देश तुमचा ऑटोमॅटिक बलवान होईल, यामध्ये काही डाऊट नाही।
तर हेच हे आमच्या सोबत आज विदर्भ राज्य आंदोलन महासमितीचे महासचिव नरेश निमजेकर यांनी मोबाईल वाणीवर एक देश एक निवडणूक ह्या विषयावर आपली प्रतिक्रिया मोबाईल वाणी सोबत साझा केली। नरेश सर, मोबाईल वाणीवर समय दिला त्याच्याबद्दल लगेच लगेच आभार सर।
खूप आभार आपल्या मोबाईल वाणीचे योगेश सर, धन्यवाद।
मोबाईल वाणी योगेश।